प्रश्न 14 विभारी हो 14 एप्रिल भारी हो 14 ऑक्टोबर भारी 14 जानेवारी भारी 14 तारीख ही भाग्यशाली शुभ संदेश घेऊन आली कार्य भीमाचा प्रभावशाली शुभ संदेश घेऊन आली चौदा ऑक्टोबर भारी 14 जानेवारी भारी 14 तारीख ही भाग्यशाली शुभ संदेश घेऊन आली तारीख धर्मांतराची मराठवाडा विद्यापीठाची 14 तारीख नामांतराची चौदा तारीख भीम जन्माची 14 तारीख धर्मांतराची मराठवाडा विद्यापीठाची 14 तारीख नामांतराची रत्न 14 विभारी चौदा एप्रिल भारी 14 ऑक्टोबर भारी 14 जानेवारी भारी 14 तारीख ही भाग्यशाली शुभ संदेश घेऊन आली